आपण स्वतंत्र प्लेनफील्ड ख्रिश्चन सायन्स चर्च कडून साप्ताहिक बायबलचा धडा ऐकत आहात. प्लेनफील्ड अमेरिकेच्या न्यूजर्सी येथे आहे. अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या www.plainfieldcs.com. हा धडा आहे रविवारी 14 एप्रिल 2024. विषय: पाप, रोग आणि मृत्यू हे खरे आहेत का? सोनेरी मजकूर. यशया: दूरदूरच्या ठिकाणी राहणाऱ्या लोकांनी देवाचे अनुसरण करणे थांबवले. तुम्ही मला अनुसरावे व स्वतःचे रक्षण करून घ्यावे. मीच देव, दुसरा देव नाही. मीच फक्त देव आहे. उत्तरदायी वाचन: स्तोत्रसंहिता. माझ्या आत्म्या परमेश्वराचा जय जयकार कर. माझ्या शरीराच्या प्रत्येक भागाला त्याच्या पवित्र नावाची स्तुती करू दे. माझ्या आत्म्या परमेश्वराचा जय जयकार कर आणि तो खोखरच दयाळू आहे हे विसरू नकोस. देवा, आम्ही केलेल्या सर्व पापांबद्दल क्षमा कर. तो आमचे सर्व आजार बरे करतो. देव थडग्यापासून आमचे आयुष्य वाचवतो आणि तो आम्हाला प्रेम आणि सहानुभूती देतो. देव आम्हाला खूप चांगल्या गोष्टी देतो. तो आम्हाला गरुडासारखे परत तरुण बनवतो. आम्ही देवाविरुद्ध पाप केले पण त्याने आम्हाला त्या पापाला साजेशी शिक्षा केली नाही. देवाचे त्याच्या भक्तांबद्दलचे प्रेम हे स्वर्ग पृथ्वीवर जितक्या उंचीवर आहे तितके आमच्यावर आहे. देवाचे सिंहासन स्वर्गात आहे आणि तो सर्वांवर राज्य करतो. दडा उपदेश बायबल पासून. येरमया: परमेश्वरा, तू मला बरे केलेस तर मी पूर्ण बरा होईन. तू मला वाचविलेस तर मी खरोखर वाचेन. देवा, मी तुझी स्तुती करतो. राजे: नामान हा आरामच्या राजाचा सेनापती होता. तो राजाच्या लेखी फार महत्वाचा माणूस होता कारण त्याच्या मार्फतच परमेश्वर आरामाच्या राजाला विजय मिळवून देत असे. नामान चांगला शूरवीर होता खरा, पण त्याला कोड होते. अरामी सैन्याच्या बऱ्याच फौजा इस्रायल मध्ये लढाईवर गेल्या होत्या. तेथून त्या सैनिकांनी बरेच लोक गुलाम म्हणून धरून आणले होते. एकदा त्यांनी इस्रायल मधून एक लहान मुलगीही आणली. ती पुढे नामानच्या बायकोची दासी झाली. ती नामानच्या बायकोला म्हणाली, आपल्या मालकांनी शोमरोन मधला संदेष्टा अलिशा याला भेटावे असे मला वाटते. तो यांचे कोड बरे करू शकेल. नामान मग अरामच्या राजाकडे गेला. त्याने राजालाही इस्रायलची मुलगी काय म्हणाली ते सांगितले. तेव्हा नामान आपले रथ, घोडे यांसह अलिशाच्या घराशी आला आणि दाराबाहेर थांबला. अलिशाने नोकरामार्फत नामानला निरोप पाठवला. तू जाऊन यार्देन नदीच्या प्रवाहात 7 वेळा स्नान कर, म्हणजे तुझी त्वचा रोगमुक्त होईल. तू निर्मळ नितळ होशील. नामान हे ऐकून खूप रागावला आणि निघून गेला. तो म्हणाला, मला वाटले अलिशा निदान बाहेर येईल, माझ्या समोर येऊन उभा राहील. त्याच्या परमेश्वर देवाचे नाव घेऊन आपला हात माझ्या अंगावरून फिरविल आणि मला बरे करील. अबाना आणि परपर या दिमिष्कातील नरुआ इस्रायल मधील पाण्यापेक्षा निश्चितच चांगल्या आहेत. मग त्यातच स्नान करून मी शुद्ध का होऊ नये? एवढे बोलून संतापाने नामान तोंड फिरवून निघून गेला. पण नामानचे नोकर त्याच्या पाठोपाठ गेले आणि त्यांनी त्याला समजावले. ते म्हणाले, स्वामी, संदेष्ट्याने तुम्हाला एखादी मोठी गोष्ट करायला सांगितली असती तर तुम्ही ती केली असती नाही का? मग एखादी साधीशी बाब तुम्ही ऐकायलाच हवी नाही का? आंघोळ कर, त्याने तू स्वच्छ निर्दोष होशील एवढेच तर त्याने सांगितले. तेव्हा नामानने अलिशाच्या म्हणण्याप्रमाणे केले. यार्देन नदीत त्याने 7 वेळा बुडी मारून स्नान केले. त्याने तो स्वच्छ नितळ झाला. त्याची त्वचा लहान बाळासारखी कोमल झाली. नामान आणि त्याच्या बरोबरचे लोक अलिशा संदेष्ट्याकडे आले. त्याच्या समोर उभे राहून म्हणाले, इस्रायल मधल्या खेरीज दुसरा कोणी परमेश्वर पृथ्वी तलावर नाही हे आता मला कळले. माझ्याकडून कृपया ही भेट घ्यावी. मत्तय. तेवेळेपासून येशू उपदेश करू लागला व म्हणू लागला की पश्चाताप करा, कारण स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे. येशूविषयीची बातमी सर्व सूर्या देशभर पसरली. मग जे दुखणेकरी होते, ज्यांना नाना प्रकारचे रोग व आजार होते, ज्यांना भूतबाधा झाली होती, जे फेफरेकरी व पक्षाघाती होते, अशा सर्वांना लोकांनी त्याच्याकडे आणले आणि त्याने त्यांना बरे केले. मत्तय. येशू नावेत चढला व परत आपल्या नगरात गेला. तेव्हा काही लोकांनी पक्षघात झालेल्या मनुष्याला येशूकडे आणले. तो मनुष्य बाजेवर होऊन होता. येशूने त्यांचा विश्वास पाहून त्या पक्षघाती मनुष्याला म्हटले, तरुण मुला, काळजी करू नकोस, तुझ्या पापांची क्षमा झाली आहे. नियमशास्त्राच्या काही शिक्षकांनी हे ऐकले आणि ते आपसात म्हणाले, हा मनुष्य तर ईश्वराची निंदा करीत आहे. त्यांचे विचार ओळखून येशू म्हणला, तुमच्या अंतःकरणात तुम्ही वाईट विचार का करता? कारण तुझ्या पापांची क्षमा झाली आहे असे म्हणणे किंवा उठून चालू लाग असे म्हणणे यातून कोणते सोपे आहे? परंतु तुम्ही हे समजून घ्यावे की मनुष्याच्या पुत्राला पृथ्वीवर पापाची क्षमा करण्याचा अधिकार आहे. मग येशू त्या पक्षघाती मनुष्याला म्हणाला, उठ, आपला बिछाना घे आणि घरी जा. मग तो उठून आपल्या घरी गेला. लोकांनी हे पाहिले व ते थक झाले आणि ज्या देवाने मनुष्यास असा अधिकार दिला त्याचा त्यांनी गौरव केला. लूक. नंतर असे झाले की येशू नाईन नावाच्या गावाला गेला. त्याच्या बरोबर त्याचे शिष्य व मोठा समुदाय होता. तो गावाच्या वेशीजवळ आला असता एका मेलेल्या माणसाला अंत्यविधी करिता नेले जात होते. तो त्याच्या आईचा एकुलता एक मुलगा होता आणि ती विधवा होती आणि गावातील बरेच लोक तिच्या बरोबर होते. जेव्हा प्रभूने तिला पाहिले त्याला तिची अनुकंपा वाटली व तो तिला म्हणाला, रडू नकोस. नंतर तो पुढे तिरडीजवळ गेला व तिला स्पर्श केला. जे लोक तिरडी वाहून नेत होते ते थांबले. तेव्हा येशू म्हणाला, तरुणा, मी तुला सांगतो, उठ. आणि तो मृत मनुष्य उठून बसला व बोलू लागला. मग येशूने त्याला त्याच्या आईकडे दिले. ते सर्व भयचकित झाले. त्यांनी देवाचे गौरव केले. ते म्हणाले, आमच्या मध्ये एक महान संदेष्टा प्रगट झाला आहे. आणि म्हणाले, देव त्याच्या लोकांना मदत करण्यास आला आहे. प्रकटीकरण. हे येशू ख्रिस्ताचे प्रकटीकरण आहे. ज्या गोष्टी लवकरच घडणे आवश्यक आहे ते आपल्या सेवकांना दाखविण्यासाठी देवाने येशूला हे देवापासून प्राप्त झाले. ख्रिस्ताने त्याच्या देवदूताला पाठवून या सर्व गोष्टी योहानाला दाखविण्यास सांगितले. प्रकटीकरण. मग मी नवीन स्वर्ग आणि नवीन पृथ्वी पाहिली. कारण पहिले आकाश आणि पहिली पृथ्वी ही नाहीशी झाली होती आणि कोणताही समुद्र राहिला नव्हता. पवित्र नगर यरुशलेम देवापासून खाली उतरताना मी पाहिले. ते नगर यरुशलेम वरासाठी सजविलेल्या वधूसारखे दिसत होते. आणि स्वर्गातील सिंहासनापासून झालेली मोठी वाणी मी ऐकली. ती वाणी म्हणाली, आता माणसांच्या बरोबर देवाची वस्ती आहे आणि तो त्यांच्या बरोबर राहील आणि तो त्यांचा देव होईल. तो त्यांच्या डोळ्यांतील अश्रू पुसून टाकील आणि येथून पुढे मरण सणार नाही. शोक करणे, रडणे आणि अथवा दुःख सहन करणे राहणार नाही. कारण सर्व जुन्या गोष्टी नाहीशा झालेल्या आहेत. जो सिंहासनावर बसलेला होता तो म्हणाला, पहा, मी सर्व काही नवीन करीत आहे. मग तो पुढे म्हणाला, लिही, कारण हे शब्द विश्वास ठेवण्याला योग्य आणि खरे आहेत. नंतर तो मला म्हणाला, पूर्ण झाले आहे. मी अल्फा व ओमेगा, आरंभ व शेवट आहे. जो कोणी तहानेला आहे त्याला मी जीवनी पाण्याच्या झऱ्यातील पाणी फुकट देईन. सायन्स टेक्स्ट बुक सायन्स अँड हेल्थ विथ की टू द शास्त्र वचने कडील परस्पर संबंधित परिच्छेद वाचले. विज्ञान आणि आरोग्य. खऱ्या अध्यात्माचे शांत मजबूत प्रवाह, ज्याचे प्रकटीकरण आरोग्य, शुद्धता आणि आत्मदहन आहे, मानवी अनुभवाला अधिक सखोल बनवायला हवे. जोपर्यंत भौतिक अस्तित्वाच्या समजुतींना टक्कल पडलेले दिसत नाही आणि पाप रोग आणि मृत्यू देतात, दैवी आत्म्याच्या वैज्ञानिक प्रदर्शनासाठी आणि देवाच्या आध्यात्मिक परिपूर्ण मनुष्यासाठी चिरंतन स्थान. सर्व आरोग्य, पापरहितता आणि अमरत्वाचा आधार हेच महान सत्य आहे की ईश्वर हे एकमात्र मन आहे आणि हे मन नुसते मानून चालणार नाही तर ते समजून घेतले पाहिजे. आरोग्य ही वस्तूची नसून मनाची स्थिती आहे किंवा भौतिक संवेदना आरोग्याच्या विषयावर विश्वासार्ह साक्ष देऊ शकत नाहीत. मन उपचाराचे शास्त्र हे दर्शविते की ते कशासाठीही अशक्य आहे, परंतु मनाने खरी साक्ष देणे किंवा माणसाची वास्तविक स्थिती प्रदर्शित करणे, म्हणून विज्ञानाचे दैवी तत्व भौतिक इंद्रियांच्या साक्षीला उलट करून मनुष्याला सत्यात सुसंवादीपणे अस्तित्वात असल्याचे प्रकट करते, जो आरोग्याचा एकमेव आधार आहे. आणि अशा प्रकारे विज्ञान सर्व रोग नाकारते, आजारी लोकांना बरे करते, खोटे पुरावे काढून टाकते आणि भौतिक तर्काचे खंडन करते. भ्रम, पाप, रोग आणि मृत्यू भौतिक अर्थाच्या खोट्या साक्षीतून उद्भवतात, जे अनंत परमात्म्याच्या केंद्रस्थानी बाहेरील कथित दृष्टिकोनातून मन आणि पदार्थाची उलटी प्रतिमा सादर करते आणि सर्व काही उलथापालत करते. सर्व वास्तविकता देव आणि त्याच्या निर्मितीमध्ये आहे, सुसंवादी आणि शाश्वत. तो जे निर्माण करतो ते चांगले आहे आणि जे काही बनवले आहे ते तोच बनवतो. म्हणूनच पाप, आजारपण किंवा मृत्यूची एकमात्र वास्तविकता ही भयंकर सत्यता आहे की अवास्तविक गोष्टी मानवाला वास्तविक वाटतात, चुकीचा विश्वास आहे. जोपर्यंत देव त्यांचा वेश काढून टाकत नाही ते खरे नाहीत, कारण ते देवाचे नाहीत. आपण ख्रिश्चन सायन्स मध्ये शिकतो की नश्वर मन किंवा शरीरातील सर्व सामंजस्य भ्रम आहे. वास्तविक आणि एकसारखे दिसत असले तरी वास्तविकता किंवा ओळख नाही. मनाचे विज्ञान सर्व वाईट गोष्टींचे निराकरण करते. सत्य, देव, त्रुटीचा जनक नाही. पाप, आजारपण आणि मृत्यू हे त्रुटीचे परिणाम म्हणून वर्गीकृत केले पाहिजेत. ख्रिस्त पापाचा विश्वास नष्ट करण्यासाठी आला होता. ईश्वर तत्व सर्वव्यापी आणि सर्व शक्तिमान आहे. देव सर्वत्र आहे आणि त्याच्याशिवाय काहीही अस्तित्वात नाही किंवा सामर्थ्य नाही. ख्रिस्त हे आदर्श सत्य आहे, जे ख्रिश्चन विज्ञानाद्वारे आजार आणि पाप बरे करण्यासाठी येते आणि सर्व शक्ती देवाला देते. येशू हे त्या माणसाचे नाव आहे ज्याने इतर सर्व माणसांपेक्षा ख्रिस्ताला, देवाची खरी कल्पना, आजारी आणि पापी लोकांना बरे करून आणि मृत्यूची शक्ती नष्ट केली आहे. चर्चच्या तानाशाहीच्या युगात येशूने ख्रिश्चन धर्माच्या सत्याचा आणि प्रेमाचा पुरावा देत ख्रिस्ती धर्माची शिकवण आणि प्रथा सादर केली, परंतु त्याच्या उदाहरणापर्यंत पोहोचण्यासाठी आणि त्याच्या नियमानुसार आजारपण, पाप आणि मृत्यू बरे करण्यासाठी, त्याच्या अतुलनीय विज्ञानाची चाचणी घेण्यासाठी व्यक्तिमत्व किंवा मनुष्य येशू ऐवजी दैवी तत्व प्रेम म्हणून देवाची अधिक चांगली समज आवश्यक आहे. येशूने प्रात्यक्षिकाद्वारे आपण जे बोलले ते स्थापित केले, अशा प्रकारे त्याच्या शब्दांपेक्षा त्याची कृती अधिक महत्वाची ठरली. त्याने जे शिकवले ते त्याने सिद्ध केले. हे ख्रिश्चन धर्माचे विज्ञान आहे. येशूने तत्व सिद्ध केले जे आजारांना बरे करते आणि त्रुटी दूर करते. हे दैवी आहे. रोगाचे भय आणि पापाचे प्रेम हे माणसाच्या गुलामगिरीचे स्रोत आहेत. जर तुम्हाला हे समजले असेल की नश्वर अस्तित्व ही आत्म फसवणुकीची अवस्था आहे आणि अस्तित्वाचे सत्य नाही. नश्वर मन सतत नश्वर शरीरावर खोट्या मतांचे परिणाम निर्माण करत असते आणि ते असेच चालू राहील. जोपर्यंत नश्वर चूक सत्याद्वारे त्याच्या काल्पनिक शक्तींपासून वंचित होत नाही, जे नश्वर भ्रमाचे गौसमर जाळे काढून टाकते. जर आजार खरा असेल तर तो अमरत्वाचा आहे. सत्य असल्यास तो सत्याचा एक भाग आहे. सत्याची गुणवत्ता किंवा स्थिती नष्ट करण्याचा तुम्ही औषधांसह किंवा त्याशिवाय प्रयत्न कराल का? परंतु जर आजारपण आणि पाप हे भ्रम आहेत तर या नश्वर स्वप्नातून किंवा भ्रमातून जागृत होणे आपल्याला आरोग्य, पवित्रता आणि अमरत्व प्राप्त करेल. हे प्रबोधन म्हणजे ख्रिस्ताचे अनंत काळचे आगमन. सत्याचे प्रगत स्वरूप जे त्रुटी दूर करते आणि आजारी लोकांना बरे करते. हे मोक्ष आहे जे देवाद्वारे प्राप्त होते. दैवी तत्व प्रेम जसे की येशूने दाखवले आहे. ख्रिश्चन विज्ञान आणि दैवी प्रेमाची शक्ती सर्व शक्तिमान आहे. पकड सोडवणे आणि रोग, पाप आणि मृत्यू यांचा नाश करणे खरोखरच पुरेसे आहे. रोग टाळण्यासाठी किंवा तो बरा करण्यासाठी सत्याच्या शक्तीने दैवी आत्म्याच्या भौतिक इंद्रियांचे स्वप्न तोडले पाहिजे. मानसिकदृष्ट्या आग्रह धरा की सुसंवाद ही वस्तुस्थिती आहे आणि आजारपण हे एक क्षणिक स्वप्न आहे. जोपर्यंत शरीर आरोग्य आणि सुसंवादाच्या सामान्य परिस्थितीशी जुळत नाही तोपर्यंत आरोग्याची उपस्थिती आणि सुसंवादी अस्तित्वाची वस्तुस्थिती लक्षात घ्या. जीवन खरे आहे आणि मृत्यू हा भ्रम आहे. या सर्वोच्च क्षणी मनुष्याचा विशेषाधिकार म्हणजे आपल्या गुरुचे शब्द सिद्ध करणे. जर कोणी माझे म्हणणे पाळले तर तो कधीही मृत्यू पाहू शकणार नाही. खोट्या विश्वासाचा आणि भौतिक पुराव्यांचा विचार काढून टाकणे जेणेकरून अस्तित्वाची आध्यात्मिक तथ्ये प्रकट होतील. ही एक मोठी प्राप्ती आहे ज्याद्वारे आपण खोटे दूर करू आणि सत्याला स्थान देऊ. अशा प्रकारे आपण मंदिर किंवा शरीराची सत्यात स्थापना करू शकतो ज्याचा निर्माता आणि निर्माता देव आहे. जेव्हा आजारपणाचा किंवा पापाचा भ्रम तुम्हाला मोहात पाडतो तेव्हा देव आणि त्याच्या कल्पनेला चिकटून राहा. त्याच्या प्रतिरूपाशिवाय कशालाही तुमच्या विचारात राहू देऊ नका. भीती किंवा शंका या दोघांनीही तुमच्या स्पष्ट जाणीवा आणि शांत विश्वासाची छाया पडू देऊ नका. की सुसंवादी जीवनाची ओळख जसे जीवन शाश्वत आहे, जीवन नसलेल्या कोणत्याही वेदनादायक भावना किंवा विश्वास नष्ट करू शकते. ख्रिश्चन विज्ञानाला भौतिक अर्थाऐवजी आपल्या अस्तित्वाच्या समजुतीचे समर्थन करू द्या आणि ही समज त्रुटीला सत्यात बदलेल, मृत्यूच्या जागी अमरत्व आणेल आणि विसंगतीला सामंजस्याने शांत करेल. मी आता चर्च मॅन्युअल मध्ये दिलेल्या मेरी बेकर एडी कडून 3 दैनंदिन कर्तव्ये वाचू. रोजची प्रार्थना. दररोज प्रार्थना करणे हे या चर्च मधील प्रत्येक सदस्याचे कर्तव्य असेल. तुझे राज्य ये. माझ्यामध्ये दैवी सत्य, जीवन आणि प्रीती यांचे राज्य स्थापित व्हावे आणि माझ्यापासून सर्व पापांवर राज्य करू द्या. आणि तुझे शब्द सर्व मानवजातीचे स्नेह समृद्ध करू आणि त्यांच्यावर राज्य करू दे. हेतू व कृतींचा नियम। द मदर चर्चच्या सदस्यांच्या हेतू किंवा कृतीबद्दल वैरभाव किंवा केवळ वैयक्तिक आसक्तीच उत्तेजन देऊ नये। विज्ञानात दैवी प्रेम एकट्याने माणसावर राज्य करते आणि एक ख्रिश्चन वैज्ञानिक प्रेमात गोड सुविधांना प्रतिबिंबित करते, पापाची निंदा करते। खरा बंधुता दानशूरपणा आणि क्षमा यामध्ये। या चर्चमधील सदस्यांनी दररोज सर्व प्रकारच्या वाईटापासून वाचलेले, भविष्य सांगण्यापासून, न्यायनिवाड्यापासून, निंदा करण्यापासून, समुपदेशनातून, प्रभाव पाडण्यापासून किंवा चुकीच्या मार्गाने प्रभावित होण्यापासून वाचण्यासाठी प्रार्थना करावी। कर्तव्याची सतर्कता। आक्रमक मानसिक सूचनेविरुद्ध दररोज स्वतःचा बचाव करणे आणि देव, त्याचा नेता आणि मानवजातीबद्दल त्याच्या जबाबदार पूर्णविराम हलत या विसरणे किंवा दुर्लक्ष करणे हे या चर्चमधील प्रत्येक सदस्याचे कर्तव्य असेल। त्याने केलेल्या कृत्यांबरोबरच त्याचा न्याय होईल।